मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं मत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। इदं ज्ञानं उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। या ज्ञानाचा आश्रय करून माझ्याशी म्हणजे परमेश्वराशी ईश्वराशी परमात्म्याशी एकरूपता पावलेले असे सर्गेपि सृष्टीच्या प्रारंभी न उपजायन्ते निर्माण होत नाहीत परत उत्पन्न होत नाहीत जन्म घेत नाहीत प्रलये आणि प्रलयकाली न व्यथंतीच व्यथा पावत नाहीत। हा जो 14वा अध्याय आहे या 14व्या अध्यायामध्ये एकाच प्रकृतीपासून सर्व प्रकारची सृष्टी मानव समाज प्राणी मात्र कसे निर्माण होतात त्याला त्रिगुण कसे कारण असतात आणि त्रिगुणामध्ये ते वर्तन कसे करतात आणि त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत होण्याची आवश्यकता काय हा मुख्य विषय या अध्यायात सांगितलेला आहे। त्याची प्रस्तावना भगवंत करत आहेत। मी तुला हे जे ज्ञानामधलं उत्तम असं ज्ञान सांगतो की जे ज्ञान झालं असताना परासिद्धी प्राप्त होते परमसिद्धी प्राप्त होते। या परमसिद्धी प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानाची ज्ञानाचा आश्रय धरून उपाश्रित्य माझ्याशी एकरूपता साधली जाते ईश्वराशी एकरूपता साधली जाते मम साधर्म्य मागता हा। आणि आपण पाहिलं की ईश्वर म्हणजे वेदांताच्या परिभाषेप्रमाणे माया विशिष्ट चैतन्य अवघड शब्द आणि थोड्याशा अवघड व्याख्या। ज्या चैतन्यानी मायेला स्वाधीन करून घेतलेलं आहे असं चैतन्य म्हणजे ईश्वर। आणि जे चैतन्य मायेला वश होऊन वर्तन करतं ती भूतमात्र आपण सर्व भूतमात्रांमध्ये मोडू मायेला वश होऊन आपल्या आत असणारं चैतन्य वर्तन करत असतं आणि ईश्वर हा मायेला स्वतःच्या स्वाधीन करून वर्तन करतो। हा ईश्वर आणि मनुष्य अथवा प्राणी मात्र यांच्यातला फरक ईश्वरत्वापर्यंत या ज्ञानाचा आश्रय धरून व्यक्ती पोचते साधक पोचतो याचा अर्थ असा की तो प्रकृतीने बाधित होत नाही त्याच्या सगळ्या चेष्टा प्रकृती नियंत्रित न करता तो प्रकृतीपासून अत्यंत वेगळा होऊन करतो। आणि योगशास्त्राच्या दृष्टीने ईश्वर ही व्याख्या आपण मागच्या वेळेला पाहिली ईश्वराची जी खरी व्याख्या आहे योगशास्त्राप्रमाणे ती म्हणजे तो निरपेक्ष सार्वज्ञ बीज असा आहे निरतिशय सार्वज्ञ बीज असा आहे आणि तो गुरूंचाही गुरु आहे आणि कालानी देखील त्याचा छेद होत नाही त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे। पण या ईश्वराचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आणि जीवाचं वैशिष्ट्य ही एकमेकांपासून वेगळी आहेत आणि ती आपण मागच्या वेळेला पाहिली क्लेश आशय भोग आयुष्य विपाक याच्यापासून अपरामृष्ट अस्पर्श असा ईश्वर असतो आणि जीव याच्यामध्ये सापडलेला असतो। ते पाच क्लेश आपण पाहिले अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश कर्म पाहिली शुभ अशुभ आणि मिश्र फल देणारी शुभ अशुभ फल देणारी अशी कर्म विपाक पाहिला आयुष्य भोग इत्यादी जाती कुळ ज्याच्यामध्ये आपण जन्माला येतो तो विपाक समजला जातो. आणि वासनांचा साठा आशय प्रत्येक व्यक्तीच्या जवळ असणारा असा, याच्यापासून ईश्वर हा अस्पर्श असतो. ईश्वर याच्या बाहेर असतो आणि जीव याच्या अंतर्गत व्यवहार करत असतो. या ज्ञानाचा आश्रय धरून माझ्याशी म्हणजे ईश्वराशी एकरूपत्व पावतात. याचा अर्थ सर्व प्रकारच्या विपाकांच्या ते पलीकडे जातात. शुभ अशुभ आणि मिश्र फळ देणाऱ्या कर्मांपासून ते अत्यंत अलिप्त होतात. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे जे पाच क्लेश सांगितलेले आहेत या क्लेशाचा संबंध त्यांना पोचत नाही. ते अविद्येला जिंकून विद्या स्वरूप होऊन राहतात. त्यांची जी अस्मिता असते ती अस्मिता मूळ स्वरूपाशी तादात्म्य पाहून जाते. राग म्हणजे विषयासंबंधी प्रीती, द्वेष म्हणजे विषयापासून विषयाचा तिटकारा, अभिनिवेश याच्यापासून ते वेगळे असतात. स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात ना की हे काम क्रोधांनो माझ्यावर वेळोवेळी खवळ कशाला, या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. तुम्ही माझ्या ठिकाणी या आणि खुशाल खिदळा खेळा, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारे ईश्वरत्वाला पोचलेले असे मम साधर्म्य मागत आहा म्हणजे ईश्वराचे गुण ते त्यांचे गुण अशा भावाला ते जाऊन पोचतात. आणि मम याचा अर्थ परमात्मा, अर्थातच परमात्मा, तेव्हा ते सच्चिदानंद स्वरूप होऊन जातात. सत म्हणजे जन्म मरण रहित आपण आहोत अशा भावनेवर अशा भूमिकेवर ते येतात. आपण अधिष्ठानभूत आहोत, सत्ता मात्र आहोत, आपण अनुत्पन्न आहोत. जसा ईश्वर अनुत्पन्न तसे आपण अनुत्पन्न, जसा ईश्वर अनादि तसा आपणही अनादि अशा भूमिकेवर येतात. ते जाणीव स्वरूप, चैतन्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आपण अशा भूमिकेवर येतात. अशा रीतीने अविनाशी ज्ञान स्वरूप, अव्यक्त अक्षर अशा प्रकारचा बोध संपादन केल्यामुळे ते विश्वामध्ये आपण एकमेवाद्वितीय अशा परमात्म्याशी समरस झालो अशा भूमिकेवर येतात. आणि अशा भूमिकेवर आल्यामुळे द्वैत नाहीस झाल्यामुळं निरार्थ निश्चिंत शांत प्रेमस्वरूप असे होऊन जातात. मम साधर्म्य मागता हा परमात्म्याशी ते एकरूपता पावतात, एकरूपत्व पावतात. त्यांचं वैशिष्ट्य भगवंत म्हणतात की सर्गेपी सर्गहा अपी, म्हणजे उत्पत्ती होताना देखील उत्पत्तीच्या वेळेला ते उत्पन्न होत नाहीत. उत्पत्तीच्या वेळेला जीव उत्पन्न होतात पण हे मात्र मुक्त होऊन परत जन्म नाही स्थितीमध्ये येतात. हे परत जन्माला येत नाहीत. प्रलये न व्यथंतीच, आणि प्रलय होतो तेव्हा ते व्यथा पावत नाहीत. प्रलयाची व्यथा त्यांना भेडसावत नाही. ज्यांना अशा प्रकारचा ज्ञान विज्ञान भाव प्राप्त झालेला नाही अशी मंडळी, ज्यांना परासिद्धी प्राप्त झाली नाही, जे आपली स्वतःची मुक्ती अनुभवत नाहीत, जे परमात्म्याच्या भावाशी एकरूपता साधलेले नाहीत, असे मात्र याचा पर्यायनी अर्थ असा होतो की जेव्हा सर्ग होतो, सृष्टीचा प्रारंभ होतो, तेव्हा ते निर्माण होतात. आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा मोठी व्यथा पावतात, खोल व्यथा पावतात। मी तुम्हाला सांगितलं की या अध्यायाचा सातव्या अध्यायाशी निकटचा संबंध आहे। भूमी आपहा अनलाहा वायुः कम मनो बुद्धि एवच। अहंकारम, मन बुद्धि आणि अहंकार मिळून जी अष्टधा प्रकृती, जी कनिष्ठ प्रकृती म्हणून सांगितलेली आहे, ती कनिष्ठ प्रकृती आणि पराप्रती जी जीव प्रकृती म्हणून सातव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे, त्या दोन्ही प्रकारच्या ज्या प्रकृती आहेत त्या दोन्ही प्रकारच्या प्रकृतींना ओलांडण्याची आवश्यकता आहे। आणि जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा मनुष्याच्या परा आणि अपरा प्रकृतीच्या दुहेरी मसाल्यातून विनोबा असं म्हणतात की सर्व भूत मात्र बनलेले आहेत। पंच भूत, पंच महाभूत, मन बुद्धिहार आणि जीव प्रकृती याच्या संयोगातून सर्व प्राणी मात्र झालेले आहेत। आणि जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला जर काही होत असेल तर जी परा प्रकृती आहे म्हणजे जीव प्रकृती आहे ती पुढच्या गतीला जाते। तिच्यावर जे संस्कार झालेले असतात ते संस्कार घेऊन पुढच्या गतीला जीव प्रकृती जाते, परा प्रकृती जाते। आणि अपरा प्रकृती, कनिष्ठ प्रकृती, पंचभूतात्मक देह, मन बुद्धी आणि अहंकार, त्या देहावरच मी असं धरणारा अहंकार, या ज्या गोष्टी आहेत ज्या कनिष्ठ प्रकृती म्हणून मोजल्या गेलेल्या आहेत, तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं। मनुष्याचा देह अथवा कुठल्याही प्राणी मात्राचा देह, त्या देहाची विल्हे वाट लावण्याची एक पद्धत साहजिकच निर्माण झाली। त्या पद्धतीमध्ये तो देह पंचभूतांना अर्पण करायचा एवढाच विषय आहे, बाकी काही विषय नाही। पंचभूतात्मक देह आहे आणि कुठून तरी तो पंचभूतात्मक तत्वांमध्ये विलीन करायचा एवढाच विषय आहे। मग जर काशीला मृत्यू झाला तर गंगेत अर्पण करणं, हिमालयात मृत्यू झाला तर सोडून देणं, आणि हिंदू धर्माप्रमाणे अन्य ठिकाणी जर मृत्यू झाला तर मग त्याचं दहन करणं, जी पंचतत्व आहेत ती पंचतत्व नाहीशी होत नाहीत, याच्यातलं नाहीस काहीच होत नाही, जीव प्रकृती नाहीशी होत नाही। आणि पंचभूतात्मक देखील तत्व नाहीशी होत नाहीत, ती ट्रान्सफॉर्म होतात, त्याचं स्वरूप बदलतं। नाहीस होणारं या जगतामध्ये काहीही नाही, जगताच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत जगत जसं आहे तसंच आहे, कोणतीही गोष्ट संपत नाही इथं। त्यामुळं देह जर अग्नीच्या हवाली केला तर काही वायू तत्व वायू तत्वात मिळून, काही अग्नी तत्वात मिळून जाईल, काही राख अस्थि शिल्लक राहतील पृथ्वी तत्व म्हणून, अशा रीतीने जे ते तत्व ज्या त्या तत्वामध्ये विलीन होऊन जाईल। आणि प्रत्येक धर्माच्या आपल्या आपल्या पद्धती आहेत, सगळ्या आपल्या आपल्या परीने चांगल्या आहेत, विषय एवढाच आहे की पंचभूतिक देह पंच तत्वामध्ये विलीन करायचा एवढाच विषय आहे। तो समष्टीमध्ये विलीन होतो, त्याचं स्थित्यंतर होतं, देहाची राख होते, त्या राखेचं खत होतं, ते झाडांना घातलं जातं, त्याच्यातून झाडं काही शोषून घेतात, फळं निर्माण होतात, मनुष्य अथवा प्राणी फळं खातो, त्याच्यातून रक्त मांस वीर्य निर्माण होतं, मनुष्यापासून मनुष्य निर्माण होतो, प्राण्यापासून प्राणी निर्माण होतो. पंचभौतिक तत्व यांची एक सायकल आहे, ती आपल्या पद्धतीने चालू राहते आणि जीव पुढच्या गतीला जातो आणि एक योग्य वेळ पाहून, योग्य गर्भ पाहून तो परत जन्माला येतो. आपले आपले संस्कार घेऊन परत जन्माला येतो. विश्वाच्या प्रारंभापासून ते विश्वाच्या अंतापर्यंत कोणाचीही सुटका नाही. जीव एका योनीतून दुसऱ्या योनीत अशा प्रकारे, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात अशा प्रकारे सतत पुढचे जन्म घेत राहतो आणि बाकी जगत आहे तसंच आहे. म्हणून मी नव्हतो अशी कोणतीही वेळ नाही. मी कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने होतोच, मातीच्या रूपाने होतो, पाण्याच्या रूपाने होतो. मी याचा अर्थ माझा देह कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने अस्तित्वात होता आणि माझ्या ठिकाणी असणारं चैतन्य देखील विश्वाच्या प्रारंभापासून कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने शिल्लक होतच, त्याला नाश नाही. त्याचं स्थित्यंतर मात्र होत राहतं. अशा प्रकारे जीवाला जन्म मरणाचे फेरे आणि त्या फेऱ्यामध्ये नवीन नवीन संस्कार, कर्म, कर्माची फळं, त्याचं बाह्य फळ, अंतरफळ, अंतरफळ संस्काराच्या रूपाने होतं, त्या संस्काराप्रमाणे स्वभाव बनतो, प्रकृती बनते, स्वभाव बनतो, सत्व रजतम अशी प्रकृती बनते, कर्माप्रमाणे बनते, कर्मा संस्काराप्रमाणे बनते. म्हणून कर्माच्या वेळेला सावध राहायला सांगतात, कोणती तरी कर्म करता येणार नाहीत, कारण त्याचे संस्कार होतात, ते संस्कार जीवावर होतात आणि ते संस्कार तुम्हाला सोडत नाहीत. त्या संस्कारांनी तुमची अंतर्व्यक्ती बनते, मन बनतं, चित्त बनतं, अंतःकरण बनतं, बुद्धी बनते. ज्या बुद्धीत धोरण निश्चित होतं ती बुद्धी बनते, निर्णय शक्ती बनते. आणि तुम्ही ज्या पद्धतीने निर्णय घेता नेहमी, त्याला तुमची कर्म कारण आहेत. आणि हा जन्म संपला तरी देखील पुढच्या जन्मात देखील तुम्हाला तीच प्रकृती लाभणार आहे, तसेच तुम्हणार आहात. आणि पंचभौतिक देह तर जमा होईल बाहेरच्या पंचभौतिक विश्वामध्ये आणि परत तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे जे चक्र चालू आहे, सर्ग म्हणजे सृष्टीचा आरंभ आणि प्रलय म्हणजे सृष्टीचा नाश. प्रलयाच्या वेळेला अशा चक्राकार गतीने जाणारा हा जीव जर त्याला आत्मबोध झाला नाही तर घन सुषुप्त अवस्थेमध्ये, अव्यक्तामध्ये तसाच राहतो. सर्व जरी संपलं तरी देखील जीवाचा जीवभाव, अहंता संपली, प्रलयाच्या वेळेला आता काहीच शिल्लक राहिलं नाही, अशा वेळेला सर्व अव्यक्तामध्ये जमा होतं, विलीन होतं. ते जणू नाहीत असे होतात, अव्यक्त होतात याचा अर्थ. जवळपास नाहीत असे होऊन जातात, कोणी त्यांना पाहायला शिल्लक नसतो. त्यांना देखील आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची वेगळेपणाने प्रचिती नसते. आणि जी पंचमहाभूत आहेत ती पंचमहाभूत देखील एकामागोमाग एक सूक्ष्मात विलीन होतात, सगळे आकाशात विलीन होतात आणि आकाश देखील अव्यक्तात विलीन होतं आणि सर्व संपून जातं. आकाश त्रिगुणांच्या ठिकाणी नाहीसं होतं आणि त्रिगुण मूळ मायेत नाहीसे होतात. सगळ्यांनी पुढं सरकून जर घेतलं तर बरं होईल. जितकं पुढं तुम्हाला सरकता येईल इकडेही भगिनी वर्गाकडं, इकडे एक मध्ये रांग होऊ शकते. अशा रीतीने प्रलयाच्या वेळेला जीव हा घन सुषुप्त अज्ञान दशेत पण अव्यक्तामध्ये लीन होऊन जातो आणि अष्टधा प्रकृती देखील तशीच अव्यक्तामध्ये लीन होऊन जाते. त्यावेळेला फक्त एक अव्यक्तच शक राहतं शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे. आणि जेव्हा परत सर्ग सृष्टीचा प्रारंभ होतो तेव्हा घन सुषुप्त स्थितीत अव्यक्तात बीज भावामध्ये लीन झालेले जे जीव मात्र असतात ते परत जीवदशेला येतात आणि परत त्यांचा जन्म होतो. जीवाला मुक्तता नाही, प्रलयाच्या वेळेला देखील मुक्तता नाही. स्वरूपाचा बोध होईपर्यंत जीव मुक्त होत नाही. जर कोणी असं म्हणेल की काय घाई आहे, भोग भोगत राहू, जेव्हा सगळी सृष्टी संपेल तेव्हा मग आम्ही परमात्म्यात विलीन होऊ, तुम्ही परमात्म्यात विलीन होत नाही. शास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही घन सुषुप्त अदान अव्यक्त अशा दशेमध्ये लीन होऊन तसेच राहता, अविनाशी आहात तसेच राहता. जसं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळे डोंगर उजाड झालेले दिसतात, काही नाही, आणि दोन पाऊस पडू देत की सगळे हिरवेगार. कुठं होतं ते गवत? ते बीज रूपात होतं, ते सगळं तिथं होतं. अनुकूल वातावरण निर्माण झाल्याबरोबर कोणी पेरायला गेलं नाही. असं जसं असावं तसं सगळे जीव मात्र जेव्हा सर्ग होतो तेव्हा सृष्टीचा प्रारंभ तेव्हा परत अबोधात्मक अशा जीवदशेला येऊन प्राप्त होतात. आणि क्रमाने मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूत त्यांची समन्वयात्मक कर्म सृष्टी आणि भूतमात्रांची शरीर असणारी देखील पंचभूतात्मक सृष्टी अशी निर्माण होते. म्हणून भगवंत जे सांगतात त्याचं महत्व असं आहे की या ज्ञानाचा आश्रय केलेले माझ्याशी एकरूपता पावतात. आणि जेव्हा सर्ग होतो एकरूपता पावल्यानंतर त्यांचा परत जन्म संपून जातो. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे हेची भाक, परत जन्म नाही असं तुकाराम महाराज शपथपूर्वक सांगतात. तसं घडतं. मग या सृष्टीच्या स्थितीमध्ये ते तसं राहील आणि प्रलयाच्या नंतर परत जेव्हा सगळं उद्भवेल, सृष्टीचा आरंभ होईल, तेव्हाही त्यांना जन्म नाही असं भगवंत म्हणतात. ते मुक्तच होऊन जातात, ते भगवंताच्या भावालाच प्राप्त होतात, ते परमात्मस्थितीशी सारूप्य पावतात, एकरूपता पावतात. आणि सर्ग होतो तेव्हा जन्म घेत नाहीत, आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा ते व्यथा पावत नाहीत. याच चैतन्याचा, जीव चैतन्याचा मुक्त झालेला असा जो भाग, परमेश्वराशी एकरूपता पावलेला असा भाग, त्याला परमेश्वराला, परमात्म्याला, ईश्वराला, ते ईश्वर स्वरूप झाल्यामुळं, परमात्म्याशी तदाकार झाल्यामुळं प्रलयाची व्यथा त्याला नाही. सर्ग आणि प्रलय, सृष्टीचा आरंभ आणि प्रलय या फार दूरच्या गोष्टी झाल्या. देह गेला तरी जीव व्यथित पावतो, म्हणजे दुसऱ्याचा देह गेलेला दिसला तरी आपला जीव व्यथित होऊन जातो. ही जी व्यथा आहे, टोचणी आहे, ती टोचणी जीवाला गृहीतच आहे. याचं कारण मी येणारा, मी जाणारा अशा प्रकारचा अबोध जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला, कोणाच्याही देहाला काही झालं तरी व्यथा ही राहणारच. आणि जर सर्ग झाला, जन्म झाला, तर आनंद हा होणारच. अबोधाचं स्वरूप असं आहे की जन्म झाल्यावर आणि मृत्यू पावल्यावर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा तो अत्यंतिक अनुभव घेतो। आणि जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी पुरुष त्याच वेळेला जेव्हा जन्म होतो तेव्हाच त्या जन्माकडे यथार्थ दृष्टीने पाहतो। विपरीत ध्रुवाचं दर्शन हे एक विशेष दर्शन समजलेलं आहे। द्वंद्व म्हणून जी गोष्ट आहे त्याच्याकडे पाहण्याचं एक विशेष दर्शन घेण्याच्या दृष्टीचा सराव साधकांनी सातत्याने करावा। जेव्हा जन्म होईल तेव्हा कुठेही जन्म दिसेल, आपल्या घरात दिसेल अथवा कुठेही दिसेल जन्म, तेव्हा त्या जन्माबरोबर जो धीर बुद्धीचा पुरुष आहे तो विवेकाने मृत्यू देखील पाहतो। जन्म आणि मृत्यू याचं एकत्रित दर्शन घ्यावं। जेव्हा सुखाचं दर्शन होतं तेव्हा दुःखाचंही दर्शन अवश्य घ्यावं। अर्थात जेव्हा दुःख होतं ते सुखाचं दर्शन देखील घ्यावं। या दोन्ही विपरीत टोकांचं जर एकत्र दर्शन घेतो तर तो सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही। आपण जेव्हा सुख पकडलेलं असतं तेव्हा दुःख आपण पकडलेलंच असतं, तुम्हाला माहीत नसतं एवढंच। कारण सुखापासून ते दुःखापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुख पकडल्याबरोबर सुरू होतो, तुम्हाला फक्त माहीत नसतं की आता दुःखापर्यंतचा प्रवास सुरू झाला। कोणतंही सुख असो एकाच गोष्टीच्या दोन टोकं असल्यामुळं जसं तुम्ही हातात धरली याचा अर्थ दुसरं टोकही हातात धरलंच, पहिलं टोक जेव्हा धरलं तेव्हा दुसरं टोकही तुमच्या हातातच असतं आणि तुम्ही ते टाळू शकत नाही। जेव्हा जन्माचं टोक उचललं तेव्हा मृत्यूकडे तुम्ही जाणार, जेव्हा सुखाचं टोक उचललं तेव्हा तुम्ही दुःखाकडे जाणार, जेव्हा मानाचं पकडलं तेव्हा अपमानाकडे तुम्ही जाणार। कधी जाल सांगता येत नाही, ही घटना कधी घडेल सांगता येत नाही, पण घडू शकते याच्याबाबत सावध नसणं। मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा। मात्रा स्पर्श हे नेहमीच शीत आणि उष्ण, हवे आणि नको असं दाखवणारे असतात आणि ते सुख आणि दुःखही देणारे असतात आणि याची कल्पना नसल्यामुळं म्हणून साधकांवर विशेष जबाबदारी आहे। जो परमार्थ करतो त्यांनी संसारिक सुखाच्या वेळेला थोडंसं विवेकाने संसारातलं दुःखही पाहावं। भगवंतांची वचनही तशी आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। अहो आम्हाला कल्पनाच आली नाही, कल्पना आली नाही ही तुमचा भाग आहे, तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कल्पना करून घ्यायला पाहिजे होती। तुम्हाला वाटलं नाही की एवढ्या लवकर एखादी व्यक्ती जाईल, तुम्हाला वाटलं नाही म्हणून काय झालं। तत्वज्ञान जे सांगतं ते तत्वज्ञान जन्माला आलेल्याला मृत्यू आहे आणि जो मृत्यू पावला त्याला परत जन्म आहे असं सांगतं। तुम्ही कल्पना केली नाही हा तुमचा प्रश्न राहतो, म्हणून कल्पना करून घ्या असं भगवंत सांगतात। इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागताहा सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। त्यामुळे ते सृष्टीच्या आरंभी उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयाने ते व्यथा पावत नाहीत। जे माझिया नित्यता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान बघू। जे माझिया नित्यता तेणे निते पंडुसुता। जी माझी नित्यता, शब्द देखील गुळगुळीत झालेले असतात। नित्य अजाहा नित्याहा शाश्वतहा अयम पुराणहा काही नाही, सगळे शब्द नुसते कानावर येतात आणि जातात। जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेनी जे नित्य झाले असे, ईश्वर कधी नाही असं झालं नाही परमात्मा कधी नाही असं झालं नाही, मीही कधी नाही असं झालं नाही, मी सदा सर्व काळ आहेच आहे। माझी नित्यता ती त्यांची नित्यता, कारण ते मम साधर्म्य माग हा माझ्याशी साधर्म्य पावले, माझ्या स्वरूपाशी जे एकरूपत्व पावले, जे माझ्या नित्यता तेने नित्य ते पंडुसुता, त्या नित्यतेनी ते नित्य झाले, माझ्याशी एकरूपता साधल्यामुळे ते नित्य झाले। परिपूर्ण पूर्णता माझी आजी, आणि माझ्या पूर्णतेनी ते परिपूर्णता पावले। जीव अपूर्ण आहे, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण। जीवाची अपूर्णता ही कर्माच्या वेळेला आहे, कर्म बंधनाच्या वेळेला आहे, फल भोक्तृत्वाच्या वेळेला आहे, कर्तृत्वाच्या अंगानी देखील आहे। जीवाच्या ठिकाणी अपूर्णता भरपूर आहे, आणि परमात्म्याच्या ठिकाणी परिपूर्णता आहे। परमात्म्यासारखा कोणीही पूर्ण नाही। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। कसे श्लोक शांती मंत्र आहेत ते। परमात्म तत्व पूर्ण आहे, त्याच्यात अपूर्ण काहीही नाही। पूर्णम इदम आणि हे जगत ही सृष्टी देखील तितकीच पूर्ण आहे, तर पूर्णापासून असेल तर ती पूर्णच आहे। सगळी सृष्टी पूर्ण आहे, अपूर्ण नाही, कधीच नाही। एक बीज असेल, त्या बीजाला देखील माहिती आहे की आपण कसं उगवायचं, काय उगवायचं, कोणत्या वेळेला उगवायचं, आपण उगवल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या ठिकाणी परिपूर्णता आहेच, ते अपूर्ण आहे असं कधीही नाही। मनुष्याचा जन्म देखील पहा, पूर्ण असतो। जेव्हा जन्म होतो ते पूर्ण जन्म होतो, असं नसतं की जन्म होताना जन्म झाल्यावर अपूर्णता होती आणि मग हळूहळू करून तो पूर्ण झाला, असं नसतं। सगळे उत्तम अवयव एकाच वेळेला पूर्णतेने मिळालेले आहेत। आधी अपूर्ण आणि मग पूर्ण असं गणित होऊच शकत नाही, म्हणून विश्वाचं देखील गणित पूर्णच आहे, सगळं पूर्ण आहे। विनोबा म्हणतात की दूरवरून एक जहाज येत आहे, आपल्याला ते दिसत नाहीये। प्रथम मग त्याचा झेंडा ध्वज दिसायला सुरुवात होते, आपल्याला वाटतं ते अपूर्ण आहे, फक्त ध्वजच दिसला, आणि मग नंतर त्याचा थोडासा भाग दिसायला सुरुवात होतो, आपल्याला वाटतं ते अपूर्ण आहे, पण ते स्वरूपाने पूर्णच आहे। मग अजून थोडस दिसतं, मग पूर्ण जहाज दिसतं, पण खूप दूर दिसतं, आपल्याला वाटतं एवढं छोटं आहे, पण ते स्वरूपाने जेवढं असायचं तेवढंच आहे। अजून जवळ आलं, अजून स्पष्ट दिसलं, पण ते मुळातच तसं आहे। आधी अपूर्ण आणि मग पूर्ण हा सृष्टीचा नियम नाही। रात्र झाली, सगळी सृष्टी अंधारामध्ये संपून गेली, आणि मग प्रकाश पडला। तो प्रकाश पडला, प्रकाशाच्या मनाने विश्व अपूर्ण भासेल, पण ते स्वरूपाने पूर्णच आहे। असं कधी झालं नाही की सगळा प्रकाश पडल्यावर विश्वही पूर्ण झालं। विश्व मुळातच पूर्ण आहे, अपूर्णत्व विश्वामध्ये मुळीच नाही, कारण परमात्मा पूर्ण आहे। परमात्म्यापासून जर झालेलं असेल तर ते मुळातच पूर्ण झालेलं आहे। एक फ फलित बीज जर घेतलं तर डोळ्याचे रंग कसे असतील, कोणत्या रंगाचे डोळे असतील, कोणत्या रंगाचा कोणत्या रंगात कोणता वर्ण मिळालेला आहे, केस कसे असतील, पिंगट असतील, काळे असतील, सगळी माहिती त्याच्यात असते. याची उंची किती होईल, याचं वजन कसं असेल, याचे स्वभाव कसे असतील, याची प्रकृती कशी असेल, सगळी माहिती परिपूर्ण आहे. अपूर्ण या विश्वामध्ये काहीही नाही. जे माझिया नित्यता तेणे नित्यते पंडुसुता, माझ्या नित्यतेने ते नित्य आहेत म्हणून त्यांना नाश नाहीये. या सुरुवात झाली सर्ग सृष्टीच्या प्रारंभी, सृष्टीच्या अंतापर्यंत त्यांचा प्रवास चालू राहतो, जीवाचा प्रवास चालू राहतो, पंचभूतांचा प्रवास चालू राहतो पूर्णतेने. जीवाला असो अबोध त्याचा नाश होत नाही. आणि जर त्याला बोध झाला नाही तरी देखील अव्यक्त घन सुषुप्त अशा स्थितीमध्ये तो राहतो, पण अक्षर असा असतो, तो नाहीसा होत नाही. आणि परत व्यक्त दशेला येताना परत जन्माला येतो, तो पूर्णच असतो, तो नित्य असतो. जे माझिया नित्यता तेणे नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची, मी पूर्ण असल्यामुळे जगत पूर्ण आहे. मी जैसा अनंतानंदू, मी अनंत आहे, मला अंत नाही. म्हणून जगताला देखील अंत नाही. व्यक्तीला देखील अंत नाही, व्यक्तीच्या कर्माला देखील अंत नाही. एकदा कर्म सुरू केलं की नाद ध्वनी प्रतिध्वनी साद पडसाद अशा न्यायानी कर्म कर्माचं फळ, कर्माचं फळ त्यामुळे चित्त मनावर परिणाम, त्याच्यातून पुढच्या कर्माला प्रवृत्ती, पुढचं कर्म त्याचं फळ, अशा न्यायानी एकदा सुरू झालेल्या कर्माचा जगाच्या अंतापर्यंत नाश नाही. तो जीव आणि त्या जीवाची कर्म बरोबर सांगड घालून चालतात. आम्ही काही केलं नाही तरी आम्हाला दुःख कशी, कधीतरी काहीतरी तुम्ही केलेलं आहे, तुम्हाला माहित नाही, या जन्मात माहित नाही काय केलंय, काहीतरी तुम्ही केलंय, काहीतरी झालंय. प्रत्येकाचा प्रवास आहे आणि हा प्रवास स्वयंपूर्ण आहे, याच्यावर कोणीही दुसरा तिसरा सत्ता गाजवू शकत नाही. माझी कर्म माझी फळ, त्या फळापासून परत माझी कर्म मिळणारी फळं, याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. म्हणून मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा मत्सर करतो ती अत्यंत खोटी गोष्ट आहे. त्याने काही होत नाही, स्वतःचं रक्त फक्त उकळलं जाईल, त्याचा प्रवास त्याची प्रगती त्याच्या मार्गाने जाणार. कारण तो त्याची कर्म त्याची फळं परत कर्म परत फळं याला बांधलेला आहे आणि पूर्ण आहे तो प्रवास, अपूर्ण नाही. पूर्णात्म्याचा प्रवास तर पूर्ण आहेच, तो पूर्णतेकडे घेऊन जाणार आहे. मग ते एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णामध्ये नाही, अन्यथा हे जगत देखील तशा अर्थाने पूर्णच आहे असं उपनिषद म्हणत. पूर्ण मुदच्यते, या एक पूर्ण असल्यामुळे दुसरं पूर्ण निष्पन्न होतं. आणि या एका पूर्णातून दुसरं पूर्ण जरी काढून टाकलं, सगळं जगत जरी संपलं, तरी पूर्णम एव अवशिष्यते, अपूर्ण शिल्लक राहू शकत नाही. जे माझिया नित्यता तेणे नित्यते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझियाची, त्यांना माझ्या परिपूर्णतेने परिपूर्णता लाभते. मी जैसा अनंत आनंदू, मी जसा अंतरहित आहे, तसं कर्म अंतरहित आहेत, जीव अंतरहित आहे, त्याचा प्रवास त्याला अंत नाही. आणि मिळणाऱ्या प्रकृतीला देखील अंत नाही. आणि आनंदाला देखील अंत नाही. सगळं विश्व आनंदाने सळसळत आहे. आपल्याला पाहता आलं तर पाहावं. वारे कसे वाहतात, सूर्य कसा उगवतो, भरती ओहोटी कशी होते, नदी समुद्राला कशी जाऊन मिळते, चंद्र कसा उगवतो, पौर्णिमेला कसं शीतल चांदण पडतं, अमावस्येला कशी शांतता असते. विश्व अति आनंद रूप आहे आणि विश्वातला प्रत्येक प्राणी मात्र आनंद रूप आहे. प्रत्येक प्राणी मात्र. कोणालाही आपलं जीवन सोडायला नकोय, कारण त्या त्या जीवनामध्ये त्याला जो अधिकाधिक आनंद मिळू शकतो तो प्रत्येकाला मिळतोय. छोट्या मुंगीला मिळतोय, माशीला मिळतोय, आळीला मिळतोय, पक्षाला मिळतोय. असं समजू नका की मनुष्याचं जे जीवन आहे तेच मोठं आनंद, ते अंतिम आनंद प्राप्त करायला समर्थ आहे. मात्र सामान्य अर्थाने सर्व सृष्टी आनंदाने उचंबळते आहे. मी गेलो तो नागपूरला परवा, तर त्या खोलीमध्ये एक भुंगा आला, बाहेरून आला आणि इतका भ्रमण करत होता, इकडे जाईल तिकडे जाईल, वारंवार त्याचा जो आवाज येत होता आणि मोठ्या आनंदाने त्याचं ते सगळं चाललंय आणि मग खिडकीतून बाहेर निघून गेला. मला असं वाटलं की मी कोणती तरी ज्ञानेश्वरीतली एक ओवी समजावून सांगितली, एक भगवंतांचा श्लोक समजावून सांगितला आणि समाधानात होतो. आज जाऊन पाहिलं तर माझ्यापेक्षाही तो समाधानात आहे असं वाटावं असा तो मस्त होता. आपल्या ठिकाणी काहीही पाहत त्याच्या ठिकाणी आनंद उचंबळून वाहतो आहे असं लक्षात येईल. चिमण्यांचा चिवचिवाट पहा. कोणालाही आपलं जीवन सोडायला नकोय. अतिशय आनंदरूप असं विश्व भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. जर या आनंदरूप अशा विश्वामध्ये आपण दुःख भोगत असू तर मनामुळं, अपेक्षांमुळं, कामनांमुळं, विषयांमुळं, अनेक गोष्टींमुळं आपण मात्र दुःख भोगू शकतो. पण जगत तसं नाहीये. मी जैसा अनंतान, साडेनऊ वाजून गेले, मी जैसा अनंतानंदू तैसाची सत्य सिंधू, जैसाची सत्य सिंधू तैसेची ते. काय शब्द वापरलेत. मी जसा अनंत आनंद आनंद स्वरूप तसेच ते, जैसाची सत्य सिंधू तैसेची ते. मी जसा सत्य सिंधू, असत्यपणाचा लेपही लेशही माझ्या ठिकाणी नाही, अंशही माझ्या ठिकाणी नाही, असा जसा मी. कारण लेशाचा प्रश्नच नाही, मी सिंधू आहे असं ते म्हणतात. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते, तेही तसे सत स्वरूप, सत सिंधू ते देखील. भेदू उरे जिना कोण ते, ते म्हणजे जे मम साधर्म्य मागत आहा, या ज्ञानाचा आश्रय धरणारे असे, जे परासिद्धीला प्राप्त झालेले आहेत असे. या ज्ञानाची महती आहे. उगीच हे ज्ञान टिकून नाहीये हजारो वर्ष. त्या ज्ञानाची महती सांगतायत. जे त्या ज्ञानाला प्राप्त झाले त्यांनी काय मिळवलं ते सांगतायत. जे माझिया नित्यता तेने नित्य ते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझियाची. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते. भेदू उरेचिना. अजून बऱ्याच ओव्या आहेत, 10 ओव्या तरी आहेत, आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान दे भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।